चीनीमंडी.com पॉडकास्ट। मुसळधार पावसानंतर सूरतच्या अनेक परिसरात भरले पाणी। शुक्रवारी मोठ्या पावसानंतर गुजरातच्या सूरत शहरात अनेक परिसरामध्ये पाणी भरले आहे। भारतीय हवामान विभागाने आज शहरासाठी साधारणपणे मोठ्या पावसाबरोबरच आकाशात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली आहे। हवामान विभागाने 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टला गुजरात क्षेत्रामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे। सगळीकडे पाणी भरल्यामुळे सूरत शहरामध्ये जनजीवन विस्कळीत झालेले आहे।